विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक उद्या सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार असून महापालिकेच्या स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांची निवडणूक येत्या शुक्रवारी होणार आहे. भाजपातर्फे महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांनी अर्ज दाखल केला असून काँग्रेसतर्फे अश्विनी लांडगे आणि साहिल केदारी यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शीतल सावंत आणि दत्ता बहिरट यांनी अर्ज दाखल केले आहेत. संख्याबळाचा विचार करता भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातले काल झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आली असून जिल्ह्यात सरासरी 68.35% मतदान झालं आहे. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. जुन्नर तालुक्यात सर्वात कमी 61.18% तर वेल्हे तालुक्यात सर्वाधिक 79.28% मतदान झालं आहे. म्हाडाची विभागीय घटक पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीसह सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 4,186 सदनिकांच्या विक्रीसाठी उद्या दुपारी 12 वाजता पुण्यात संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. 4,186 सदनिकांसाठी एकूण 2,58,832 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अनामत रक्कम भरलेल्या 2,15,965 अर्जांचाच विचार या सोडतीमध्ये करण्यात आला आहे. राज्यात यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची अर्थात एफआरपीची देय रक्कम ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 28,083 कोटी रुपये असून त्यापैकी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 23,831 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीचा थकीत आकडा 4,252 कोटी रुपये असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली आहे. थकीत रक्कम पुढील 15 दिवसात दिली जाणं अपेक्षित आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सुरू असलेल्या विकास कामांमुळे महाशिवरात्रीच्या कालावधीतही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भाविकांनी तसंच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचं गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान तसंच प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. शेगावच्या संत गजानन महाराजांचा आज 148वा प्रगट दिन असून त्यानिमित्तानं शहर परिसरातल्या त्यांच्या विविध मंदिरातून आज विशेष कार्यक्रमांचं तसंच महाप्रसाद भंडाऱ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार, नवीन निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांची वाढ तसंच पाण्याच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याच्या दृष्टीनं महापौर रवी लांडगे यांनी निगडी आणि चिखली इथल्या जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक घटली असूनही मागणी कायम असल्यानं टोमॅटो आणि काकडीच्या भावात वाढ झाली तर तेजीत असणारे तोतापुरी कैरीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत खाली आले आहेत. पालेभाज्यांची आवक घटली असून कोथिंबीर, शेपू, चाकवत यांच्या भावात वाढ झाली आहे. फळ बाजारात उन्हाळी रसाळ फळांची आवक होत असून मागणीही चांगली असल्यानं कलिंगड, खरबूज, लिंब आणि पपई महागले आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यानं फुल बाजारात बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर शोभिवंत फुलांची आवक होत आहे. मागणी वाढल्यानं बहुतांश फुलांचे भावही तेजीत आहेत. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 32 तर किमान 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या आकाश निरभ्र राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.